रामकृष्ण हरी, सद्गुरू दशरथतात्या जगताप यांची नात व श्री एनडी नाना जगताप यांची सुकन्या दीक्षा, तसेच श्री राजेंद्र कृष्णाजी टेकोडे राहणार जवळ अर्जुन यांचे चिरंजीव अक्षय यांचा शुभविवाह शनिवार दिनांक 17/5/2025 रोजी सायंकाळी 6:55 आयोजित केलेला आहे। तरी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। स्थळ मल्हार प्यारे जेजुरी, निमंत्रक श्री एनडी नाना जगताप, माजी नगरसेवक व अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेजुरी शहर। धन्यवाद।